வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. ஹரி ஹரி. ஜய ஜய ஜி சத்குரு பூர்ணகாமா பரம புருஷா ஆத்மயா ராமா அநிர்வாச்ச துமசா மஹிமா வர்ணிலா நவசே. ஜெ வேதாசி சாக்கடே ஜெ சப்தாசி கானடே தே சத் சிஷ்யாசி ரோக்கடே அலப்ய லாபே. ஜெ யோகியான்சே நிஜவர்ம ஜெ சங்கராச்சே நிஜ தாம ஜெ விஷ்ராந்திச்சே நிஜ விஷ்ராம பரம குஹ்ய அகாத தே பிரம்ம துமசே நியோகே ஸ்வயே ஆபணச்சி ஹோயிஜே அங்கே துர்கட சம்சாராச்சே நி பாங்கே பாங்கி ஜெயனா சர்வதா. சமர்த்தான்னி கேலேல ஹே சத்குரு ஸ்தவன ஹே. தசக பாச சமாஸ் ஏக் பாச்வ்யா தசகாச்சா பிராரம்ப சமர்த்தான்னி சத்குரு ஸ்தவனானி கேலா. அப்பன் ஆதி சத்குரு லக்ஷண பாயிலி. முக்கிய சத்குருச்சே லக்ஷண ஆதி பாயிஜே விமல ஜ்ஞான நிச்சயாச்சே சமாதான ஸ்வரூப ஸ்திதி இத்தியாதி ஜான வைராக்கிய ஆணி பஜன ஸ்வதர்ம கர்ம ஆணி சாதன கதா நிரூபண ஸ்ரவண மனன நீதி நியாய மரியாதா. அஷா பிரகாரே சத்குருஞ்சி லக்ஷண சமர்த்தனி ஜி சாங்கிட்லி தி அப்பன் பாயிலி ஆணி கஷா பிரகாரச்சி சத்குரு அசாவேத் ஆணி கசே சத்குரு நசாவேத் ஹே ஜே சமர்த்தனி சாங்கிட்ல தே அப்பன் பாயில. தோ பாச்வா दशक आणि दुसरा समास होता. आपण अशा क्रमाने पाहिलं की सद्गुरु कसे, सद्गुरूंचं लक्षण काय, सद्गुरु कसे असावेत कसं नसावेत असं समर्थांनी सांगितलं. आणि मग आपण नंतर सद्गुरूंचं स्तवन समर्थांनी केलेलं पाहतो आहोत. खरं म्हणजे दासबोधात सुरुवातीला स्तवन केलं. पाचवा दशक आणि पहिल्या समासामध्ये या पहिल्या पाच ओव्या मी आता वाचल्या, चार ओव्या वाचल्या, ते सद्गुरु स्तवन आहे. पण सद्गुरु काय हे लक्षात घेऊन आपण सद्गुरु स्तवन पाहतो आहोत. जे निरंतर राहणारं तत्व आहे, निरंतर म्हणजे अंतरची नाही असं समर्थ एका ठिकाणी म्हणतात. म्हणजे जे तत्व अविनाशी आहे, अज आहे आणि अव्यय आहे, जे सत या स्वरूपाने ओळखलं जातं, ज्याचा कधीही विनाश नाही, जे निरंतर आहेच आहे असं तत्व, ते तत्व सत या नावाने ओळखलं जात. आणि जे सत आहे म्हणजे चिरंतन आहे, अविनाशी आहे, ते एक प्रकारे गुप्त रूपाने आहे, ते अतिव्यापक आहे, ते मर्यादित किंवा संकुचित नाही, त्याला नाश नाही, असं जे सत्तत्व आहे त्या सत्तत्वाचे जे अधिकारी आहेत ते सद्गुरु. त्या सत्तत्वामध्ये जे रमलेले आहेत ते सद्गुरु. अखंड मंडलाकारम म्हणजे ज्याला खंड नाही असं, आणि मंडलाकार म्हणजे नाहीही दिशा कमी पडतील इतकं सगळीकडे व्यापून राहिलेलं, सर्वत्र पसरलेलं. म्हणजे मला जर इथून मंडलाकार त्याची कल्पना करायची असेल तर माझ्या डाव्या हाताने वरपासून उजव्या हातापर्यंतच नाही तर त्याच्याही खाली उजव्या हाताच्या आणि मग इकडे येऊन डाव्या हाताला येणार ते मंडल होत. आपल्याला अर्धमंडलाचा बोध असतो, आपल्याला मंडलाचा बोध नसतो. अतिव्यापक आणि मंडलाकार म्हणजे सर्वत्र व्यापून राहिलेलं. समज्ञान प्रदायी असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. सद्गुरु समज्ञान देतात. कशाबद्दल समज्ञान देतात? व्याप्तम येन चराचरम, ज्यांनी चर आणि अचर असं दोन्हीही व्यापून घेतलेलं आहे परमात्मतत्व. चर म्हणजे आपल्या दृष्टीने भूत मात्र, जे चालत बोलत हलत असं सर्व मनुष्य मात्रापासून किडा मुंगी पर्यंत, आधी ब्रह्मा करूनी शेवट मशक धरून, अगदी ब्रह्मदेवापासून ते चिलट माशी पर्यंत सगळं चर आहे, हालचाल करणार आहे. आणि अचर देखील इथं भरपूर आहे. एक नुसतं पृथ्वी तत्व जर घेतलं तर किती अचर आहे, स्थिर जड. आणि परवा आपण पाहिलं की चंद्राच्या अगदी निकट तो अचरच आहे. असं चर आणि अचर असे किती ग्रह गोल तारे, म्हणजे तशी गणतीच करता येणार नाही असं. एका सूर्यमालिकेमध्ये नव्हे तर आपली सूर्यमालिका ज्याचा घटक आहे त्या आकाशगंगेमध्ये 100,000 मिलियन्स आपल्याला कल्पनाही करता येत नाही. नारळीकरांनी सांगितली गणना, एवढ्या सोलर सिस्टीम्स आहेत आणि त्या सोलर सिस्टीमचे प्रत्येकाचे ग्रह उपग्रह इत्यादी हे सगळे जड आहेत. आणि अशा अगणित सूर्यमालिका, अशा अगणित आकाशगंगा आहेत असं ते म्हणतात. आणि म्हणून ते असं म्हणतात की अनंत कोटी ब्रह्मांड नायक ही जी उपाधी सांगितली जाते ती अक्षरशः सत्य आहे असं ते म्हणतात. याचा अंत आणि पार लागतच नाही. इथं असलेली भूत मात्र म्हणजे मनुष्य मात्र ते अखंडच आहेत. नचिकेता यमराजांना विचारतो की धान्यासारखे लोक प्रजा निर्माण होते आणि धान्य जसं खाऊन फस्त होतं तसं काळ सगळ्यांना फस्त करतो आणि परत परत निर्माण होते. हा देह नसेल तर हा देह असेल, तो नसेल तर तो असेल. काल वेगळे होते, आज वेगळे आहेत, उद्या वेगळे असतील, पण अखंड रूपाने आहेत. आणि असे सर्व भूत मात्र आहेत, ज्याला आपण चर म्हणतो ते देखील, आणि ज्याला आपण अचर म्हणतो जे मुळीच हालचाल करत नाही, अत्यंत जड आहे, ते अविनाशी, परिवर्तनशील, अविनाशी आहे. हे सगळं ज्यांनी आत बाहेर व्यापून घेतलेलं आहे असा परमात्मा, आणि हे आपण प्रत्येक एकमेकांपासून वेगळे समजतो. जसं मी वेगळा, तुम्ही वेगळे, तुमच्यापेक्षा हे वेगळे, यांच्यापेक्षा ते वेगळे. जसं एक वृक्ष असावा आणि त्या वृक्षाची पानं प्रत्येकाने दुसऱ्याकडे वेगळेपणाने पाहावं, पण एकाच वृक्षाची असावी, तसे खरे आपण एकमेकांशी अत्यंत जोडलेले आहोत. आपण एकच आहोत. हे एक असणं हे समजण्या, आणि मी तू हा भाव जो आहे तो भेदभाव. आपली दृष्टी भेदभावाची आहे, आपण इथं भेद पाहतो. माझ्यापेक्षा तू वेगळा, माझ्या कुटुंबापेक्षा दुसरं कुटुंब वेगळं, माझ्या प्रांतापेक्षा दुसरा प्रांत वेगळा, माझ्या देशापेक्षा दुसरा देश वेगळा, अशा भेदभावाने आम्ही नेहमी पाहत असतो. आणि जे मूळ तत्वामध्ये रमून गेलेले आहेत असे, ते अखंड, अनंत, ज्याला अंत नाही असं, जे मंडलाकार आहे असं, ज्यांनी चराचर व्यापून घेतलेलं आहे असं, आणि ते एक जनिसी आहे, एक रस, त्यांनी एक रसानी युक्त आहे, इथं दुसरा रस नाही, असं समज ज्ञान ज्यांच्यापाशी आहे. आणि हे समज्ञानच जे दुसऱ्याला सांगतात, प्रदान करतात, इथं भव म्हणजे संसार जो दिसतो तो खरा म्हणजे परमात्म्यानेच नटून राहिलेला आहे. म्हणून संसार सत्य, देह सत्य, देहाचे भोग सत्य, आणि संसारापुरतच सत्य, संसाराच्या पलीकडं, देहाच्या पलीकडं परमात्मा म्हणून आहे असं न मानणारे, म्हणजे भावाची भ्रांती झालेले, तेवढंच सत्य समजणारे, त्याचा विनाश करणारे असे सद्गुरू. आनंदम, आनंद कर प्रसन्नम असं वर्णन आहे. जे स्वतः आनंद स्वरूप आहेत, आनंदम, आनंदमानम, प्रसन्नम, आणि जे प्रसन्न स्वतःच्या सुखामध्ये निमग्न असणारे असे आहेत, आणि हा आनंद देऊ शकतात असे. जे चित्त म्हणजे ज्ञान स्वरूप आहेत आणि अज्ञानाचा नाश करतात असे. जय जय जी सद्गुरु, या अज्ञानाचा नाश ते निजबोध देऊन करतात. प्रत्येकाच्या आत ते बोध प्रज्वलित करतात. असे असे सद्गुरु, जय जय जी सद्गुरु असं समर्थांनी म्हटलेलं आहे. हे सत कड घेऊन जाणारे, सतचा बोध देणारे, सतच्या बोधामध्ये स्थिर राहून सतचा बोध देणारे, आणि सतचा बोध देणारे म्हणजे अव्यय अक्षर अविनाशी परमात्म्याशी एकरूपता एवढंच मर्यादित नाही, तर तोच सर्वांच्या अंतर्यामी भरून राहिलेला आहे असं समज ज्ञान देणारे. भेदाभेद काढून टाकणारे अंतःकरणातला असं समर्थ सद्गुरूंना म्हणत आहे. जे स्वतःच्याच आत असलेल्या स्व आत्म सुखाचा अवबोध करून देतात असे, जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा, ज्यांना अशा प्रकारचा बोध झालेला आहे अविनाशित्वाचा अव्ययत्वाचा, याला एक शब्द आहे तो म्हणजे ब्रह्म. म्हणून जे ब्रह्म बोध युक्त आहेत असे, आपल्या आपला जो स्वतःचा आनंद आहे त्या आनंदाचा कधी वीट येत नाही. अवीट सुख किंवा अवीट आनंद म्हणजे स्वरूपाचा आनंद. बाकी जीव इंद्रियांच्या योगाने जो आनंद किंवा सुख मिळवतो त्या सुखाला वीट आहे. जसं पाहण्याचं सुख, फिरण्याचं सुख, खाण्याचं सुख, ऐकण्याचं सुख हे सुखच आहे, पण ते सुख ठराविक घेतल्यानंतर आता नको असं वाटायला लागत. तर हे जे सुख आहे स्वरूपाचं सुख म्हणजे शुद्ध अस्तित्वाचं सुख, केवळ अस्तित्वाचं सुख, याचा कधी वीट येत नाही. जे हाता आलिया तरी न वचे, भोगिताही न वेचे, वरी विटेही ना. आपण पदार्थ विटलेला पाहतो, कालचा जो स्वयंपाक असतो तो आज खराब होतो, विटतो. तस हे स्वरूप सुख विटत नाही असं आहे, त्याच्यामध्ये पूर्णता आहे, ते कायम असावं असं वाटत, असं ते सुख आहे. आणि हे जे सुख आहे हे सुख पूर्णत्वानी अनुभवल्यामुळं इंद्रियांचं जे सुख आहे ते सुख देखील स्वरूप सुखच आहे असं पर्यायांनी ज्यांना समजलेलं आहे. पंचदशीमध्ये शब्दानंदे ब्रह्मानंद, विषयानंदे ब्रह्मानंद असं म्हटलं. जे विषयाचा आनंद हा देखील अंतत ब्रह्मानंदच आहे, कारण जेव्हा केव्हा आनंद होतो इंद्रियांच्या ठिकाणी आनंद घेण्याची कोणती तशी क्षमता नाही. इंद्रिय ही आपल्या आत असणाऱ्या जीवात्म्याला किंवा कुटस्थ जो आहे त्याला जोडलेली असल्यामुळं इंद्रियांच्या सुखाची संवेदना घेणारा वेगळा आहे. डोळ्यापासून जे सुख होत तो ते सुख अनुभवणारा डोळा नाही, डोळ्यापेक्षा वेगळा कोणीतरी आहे तो डोळ्याचं सुख जे दृश्याचं सुख अनुभवतो. पदार्थाचं देखील सुख अनुभवणारा डोळे मिटले आणि तुमच्या डोळ्यावर तुमच्या जिभेवर जिलबी ठेवली तुम्ही ओळखता जिलबी आहे. पुरणपोळी ठेवली तुम्ही ओळखता पुरणपोळी आहे. तुम्हाला त्या पदार्थाचं जिभेला ज्ञान होत पण जिभेकरवी त्याचं सुख घेणारा कोणीतरी निराळ आहे. कानाकरवी स्वराचं शब्दाचं सुख घेणारा कान नाहीये, कानाच्या माध्यमातून सुख घेणारा कोणीतरी वेगळा आहे. इंद्रिय पाच आहेत सुख देणारी आणि बाहेर ही पाच विषय आहेत, पण जो डोळ्याच्या अंगाने सुख घेतो तोच जिभेच्या अंगाने सुख घेतो, तोच कानांच्या अंगाने सुख घेतो, तोच स्पर्शाच्या अंगाने सुख घेतो. आज सुख मिळवणारा मात्र एकच आहे. ते पाच नाहीयेत आणि त्याला जेव्हा सुख होतं तेव्हा शास्त्रीय भाषेमध्ये असं सांगितलं जातं की चित्त वृत्ती ही इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाच्या वेळेला क्षण मात्र आत वळते आणि नाहीशी होते. चित्ताला चित्त शून्य दशा प्राप्त होते आणि त्याला केवळ सुखाचा अनुभव येतो. खाण्याचं सुख, उत्तम संगीताचं सुख, सर्व प्रकारची सुख ही सुरुवातीला इंद्रिय विषय चित्तवृत्ती चित्तवृत्ती आत वळणं आणि नाहीशी होणं. म्हणून जेव्हा सुख मिळतं तेव्हा सिद्धांत सुखाबद्दल असा आहे की जेव्हा सुख मिळतं इंद्रियांकडून तेव्हा इंद्रिय क्षणभर चित्तवृत्तीच्या अधीन होऊन अंतर्मुख होता. चित्तवृत्ती नाहीशी होते, तिचा लय होतो आणि स्वरूपाचं सुख प्रकट होत. विषयानंद ही पर्यायाने ब्रह्मानंद आहे असं पंचदशीकार म्हणतात. फक्त विषयाच्या योगाने ते मिळत असल्यामुळं इंद्रियांना तो ब्रह्मानंद आहे अशी थेट प्रचिती आपल्याला होत नाही. म्हणून आपण आज गुलाबजाम खाल्ला महिनाभर लक्षात ठेवतो आणि परत गुलाबजाम त्याच्यापासूनच सुख आपल्याला मिळेल अशी आपण अपेक्षा धरतो आणि आपण ते खातो. ते सुख अल्प असत पण पूर्णत्वानी सुख भोगणारा आतच आहे आणि तो स्वतःच पूर्ण आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत त्यां जगत असं म्हटलेलं आहे. हे जे ईश तत्व आहे त्याचा वास या सगळ्या जगताच्या अंतर्यामी, इदं सर्वं या सर्व जगतामध्ये ते ईश तत्वच एक आहे, दुसरं काहीच नाहीये. जगताच्या अंगाने देखील जे सुख मिळतं ते परमात्म्याचंच आहे. एरवी स्वामीजी असं म्हणत असत की जीव जर आपल्याला सुख देत असेल तर जीव हा केवळ मांसाचा तुकडा आहे. जीव बाहेर काढून ठेवा आणि त्याच्यावर काही ठेवा बरं. त्याचा आपल्याशी जेव्हा आपल्या आत ती जेव्हा जोडलेली आहे तेव्हा ती सुख देते आणि सुख जो घेणार आहे तो कुटस्थ आहे, तो आत असणारा गुप्त रूपाने तो सुख घेतो. म्हणून हे बाहेरचं सगळं विश्व हे सुख देत परमात्माच भरून राहिलेला आहे असा जर बोध झाला, समज्ञान झालं तर तो ध्यानातूनही सुख मिळवेल आणि पदार्थापासून सुख घेत असताना हा पदार्थच केवळ सुख देणारा नाही तर खरा सुखरूप मी आत आहे अशा बोधामध्ये राहील. खात असताना त्याचा बोध ढळणार नाही आणि कोणत्याही सुखाच्या अति उत्कट प्रसंगी तो सुख भोगण्याच्या पूर्वी सावध असल्यामुळे उत्कट प्रसंगी देखील तो सावधतेने स्वरूप सुखच अनुभवत असेल, आत्मसुखच अनुभवत असेल. कारण खरं सुख घेणारा आत बसलेला आहे, तो पदार्थ नाही हे त्याला कळतं. असं असल्यामुळे तो सुखाच्या योगाने देखील इंद्रियांच्या आत्म्याकडे जाईल, तो आत्मसुख अनुभवेल. मग उपनिषद असं म्हणत की सगळं जगत हे स्वतःच्या भोगाकरता निर्माण झालेलं आहे अशी दृष्टी त्याची राहणार नाही. रूप असेल तर ते परमात्म्याचं आहे अशा पद्धतीने तो रूपाकडे पाहिल आणि त्या रूपाचा बोध घेणारा जो आहे तो मुळात आनंद स्वरूप आहे हा त्याचा बोध कायम राहील. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा भोग घ्यायला तो जाणार नाही, तो स्वतःच पूर्ण सुखामध्ये निमग्न असल्यामुळं वस्तूचा भोग न घेताही तो आत्मसुखामध्ये असेल. तेन त्यक्तेन भुंजिता, हा त्याचा भोग जो आहे तो त्याग केला तरी त्याला आत्मसुखाचा भोग होतो. आणि चालता बोलता विषय त्यागी ऐसा कोण आहे जगी, त्याला जे जे भोग मिळतील ते भोग देखील त्या पदार्थांचे स्वतंत्र आहेत असा भाव न ठेवता तो त्या योगानेही आत्मसुखच आपण अनुभवतो आहोत अशा बोधावर असेल. याला पूर्ण काम असं म्हणतात. पूर्ण काम म्हणजे एका तऱ्हेने वासना क्षय झालेला, वासना ज्याच्या निघून गेलेल्या आहेत असा. पण वासना क्षय होणं देहधारी व्यक्तीच्या संपूर्ण वासना नाहीशा होणं हे जवळपास अशक्य आहे. कोणीही जरी झाला, स्वामीजी म्हणायचे की रामकृष्ण या मुलांबरोबर कुठं कुठं जायचे, कोणा भक्तांकडे जायचे, तिथं त्यांची पूजा व्हायची, मग जेवण प्रसाद भोजन असायचं, अग्रहाने यजमान जेवायला वाढायचे आणि ते म्हणायचे की आता पाण्याचा थेंब देखील जाणार नाही, पोट अगदी भरलं असं म्हणायचं. एवढ्यात कोणीतरी जिलबीचं ताट घेऊन यायचं, गरम गरम जिलबी, आणि म्हणायचे गरम आहे. रामकृष्ण म्हणायचे की घाला एक. आणि मग आधीच म्हटलेलं असायचं की आता अगदी पाण्याच्या थेंबाला जागा नाही, तर मग ते खुलासा करायचे स्वतःहूनच की कलकत्त्याचे रस्ते कसे संध्याकाळच्या वेळेला गच्च भरलेले असतात की आता अजून एक वाहन आलं तरी याच्यामध्ये बसणार नाही. पण गव्हर्नरची गाडी आली की सगळं कसं रिकाम होतं म्हणायचे, तसा हा गव्हर्नर आहे म्हणायचे. म्हणून प्राप्त पुरुष भोग भोगणारच नाही असं नाही, त्या भोगातून तो आनंदही घेईल पण त्याला तो आनंद परमात्म्याचा आहे असा बोध असेल. आनंद घेतानाही तो परमात्मा बोधामध्ये असेल, त्याचा विवेक शाबूत राहील, याला पूर्ण काम असं म्हणायचं. त्याच्या ठिकाणी आता द्वंद्व नाही. जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा परम पुरुषा आत्मया रामा. शब्दच असा आहे, तुम्ही परम पुरुष आहात, परमपुरुष म्हणजे परम याचा अर्थ ज्याला काय म्हणू अंतिम अल्टिमेट पेनल्टिमेट नव्हे जे सर्वात शेवटी आहे त्याच्या अलीकडचं नव्हे तर ज्याच्या पलीकडे काही नाही त्याला परम असं म्हणतात. भगवंतांनी भगवद्गीते मध्ये माझं परम वचन ऐक असं अर्जुनाला म्हटलं. परम म्हणजे सत्य आणि असत्य याच्या पलीकडे असणारं नित्य सत्य. त्याला परम सत्य असं म्हणायचं, त्याला परम वचन असं म्हणायचं. म्हणून याला देखील परम अर्थ असं म्हटलेलं आहे परमार्थाला. म्हणजे जे सुख आहे अर्थ म्हणजे पैसा एवढाच आपल्याला तो शब्द माहिती आहे पण तो पैसा देखील सुखाकरता आहे. अर्थ हा ज्या गोष्टींनी आपल्याला सुख प्राप्त होईल ते चलन आहे. त्या पैशाचाही खरा अर्थ आमच्या भोगामध्ये आहे असे कितीतरी लोक तुम्ही एखाद्या वेळेला पाहिले असतील मधून अधून की पैसा आहे आणि त्या पैशाचा म्हणजे पैशाचा अर्थ या शब्दाचा जो अर्थ आहे त्याचा अनुभवच घ्यायचा नाही. फाटके कपडे घालायचे, रंग न लावलेल्या भिंतींच्या घरात राहायचं, कसं तरी फर्निचर असेल, तुम्हाला जेवढा आहे तो त्याचा अर्थ म्हणजे जो विषय आहे त्या विषयाचं सुख तुम्ही उपभोगलं पाहिजे. समर्थ म्हणतात लक्ष्मीमध्ये करंटा नांदे त्याचे दरिद्र अधिक सांदे. सगळीकडे लक्ष्मी भरून राहिलेली आहे पण हा फाटक्या टोप्या फाटक्या चपला फाटके अंगरखे घरात धड सामान भरत नाही आणि दर महिन्याला पैसे शिल्लक टाकतो आहे अर्थाचा तो अर्थ नाहीये. अर्थ म्हणजे तुम्ही जे सामान्य लौकिक जीवन आहे तर ते लौकिक जीवन अर्थमय पद्धतीने लौकिक अंगाच्या असं अनुभवणं असा स्थूल पैशाचा अर्थ आहे. स्थूल पण हे सुख हे कायमचं नाही, हे या सुखाला मर्यादा आहे. जसं गादी विकत घेता येते पण झोप नाही ना विकत घेता येत. आपण उंची पदार्थ खाऊ शकतो पण भूक नाही ना निर्माण करता येत. म्हणून विषयामध्ये जो अर्थ म्हणजे सुख आहे ते सुख परिपूर्ण नाही हे लक्षात घेऊन त्याच्यापेक्षाही पलीकडचं असणारं सुख म्हणून परमार्थ हा शब्द आहे. तसं हे सद्गुरु तुमचा जय जयकार असो, तुम्ही परम पुरुष आहात असं समर्थ म्हणत आहेत. परम पुरुष म्हणजे एक क्षर पुरुष देह जो निर्माण होतो आणि नाहीसा होतो कालांतराने 60-70-80 वर्ष गेला त्याला भगवद्गीता क्षर पुरुष असं म्हणतात. त्या देहाच्या आत असणारा जो देही आहे जीवात्मा आहे त्या जीवात्म्याला अक्षर पुरुष असं भगवद्गीता म्हणते. तो अक्षर आहे, त्याचा नाश होत नाही. देह कालांतराने दिसेनासा होतो, हा अक्षर पुरुष आहे, तो नवीन देह धारण करतो. पण या अक्षर पुरुषाला आपण अजय अव्यय अविनाशी आहोत, आपण ज्ञान स्वरूप आहोत, आपण आनंद म्हणजे सुख स्वरूप आहोत असा जेव्हा बोध होतो तेव्हा तो उत्तम पुरुष म्हणून ओळखला जातो. द्वाविमो पुरुष लोके क्षरश्चाक्षर एवच क्षर सर्वाणी भूतानी कुटस्था अक्षर उच्चते. जो देहाच्या आत गुप्त रूपाने आहे त्याला अक्षर म्हणतात. उत्तम पुरुषस्तु अन्य परमात्मा इति उदारुद्रः. याला जर आत्मा म्हणायचं असेल देहाच्या आत असणारा जो आहे तो, तर जो उत्तम पुरुष आहे त्याला परम आत्मा म्हणायचं, कि ज्याला आपण आपल्याला जन्म नाही मृत्यू नाही असा बोध होतो त्या आत्म्यालाच, तेव्हा त्याला उत्तम पुरुष म्हणतात, त्याला परमात्मा म्हणतात. आणि हा जो परमात्मा उत्तम पुरुष आहे तो या तिन्ही लोकांना व्यापून असतो. यो लोकत्रय माविश्य विभर्तव्यय ईश्वर हा तो ईश्वर म्हणूनही ओळखला जातो. हे सद्गुरु तुमचा जय जयकार असो, तुम्ही पूर्ण काम आहात, तुम्ही परम पुरुष आहात. जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा परम पुरुषा. इथपर्यंत आपलं झालं. आत्मया रामा अनिर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला नवचे. अर्धीच होईल. चार चरण आहेत, दीडच चरण झाला. या परम पुरुषा म्हणजे तुम्ही परम पुरुष आहात असं सद्गुरूंना सांगितलं. सद्गुरूंच गौरव करताना समर्थ म्हणाले आणि पुढे त्यांनी शब्द लिहिला आत्मया रामा. आत्मया रामा तुम्ही एका बाजूनी परम पुरुष आहात, सगळ्या जगताला व्यापून आहात आणि तुम्हीच आमच्या आत आहात. आमच्या आत जो सुख स्वरूप आहे तो तुम्हीच आहात. तुम्हीच सर्वांच्या आत आत्मरूपाने वसती करता. पुढच्या वेळेला बघू अनिर्वाच्य तुमचा महिमा. एवढं सगळं म्हणतात आणि म्हणजे कुठेतरी मर्यादा येतेच भाषेला. ते म्हणतात तुमचा महिमा सांगता येत नाहीये, कितीही वर्णन केला तरी वर्णनात तुम्ही सापडत नाही. वर्णीला न वचे जे वेदासी साकडे जे शब्दासी कानडे इत्यादी. पुढच्या वेळेला बघू हरिओम तत्स. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन जीथाः मा गृधकस्य सिद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 स्वामी जी नारायण.
बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय।